श्रीराम, आपण श्री समर्थांचा मनोबोध पाहतो आहोत. हा 78वा श्लोक आहे. अहो जानरा राम विश्वास नाही, तया पामरा बाधिजे सर्व काही. महाराज तो स्वामी कैवल्यदाता, वृथा वाहणे देह संसार चिंता. त्याच्या ठिकाणी ते म्हणत आहेत, अहो जा नरा राम विश्वास नाही, तया पामरा. पामर शब्द वापरला आहे त्याने. ज्या माणसाचा रामावरच विश्वास नाही त्याला काय म्हणणार आपण? तो क्षुद्र पामर, यक्कश्चित. त्याला संत महत्त्व देत नाहीत, कारण तो बद्ध अवस्थेतच आहे. त्याची इकडं कलही वळलेला नाही, त्याला याची गोडी लागलेली नाही, काहीच नाही आहे. तो पूर्ण संसारात बुडालेला आहे. मानी संसारी आनंद असं म्हटलेलं आहे. परमार्थाचा खेद आणि संसारातच आनंद मानतो असा जो पामर आहे त्याला त्यांनी म्हटलेलं आहे. हा नरा राम विश्वास नाही, ज्याचा रामावरच विश्वास नाही. वस्तुत राम कसा आहे? प्रगट रामाचे निशाण म्हटलेलं आहे. आत्माराम आनंदघन विश्वंभर विद्यमान भाग्य कळे. रामाचं निशाण, रामाचं अस्तित्व प्रगट आहे, सगळीकडे भरलेलं आहे. पण अभाग्याला तो दिसत नाही, त्याचं अस्तित्व जाणवत नाही. तो विश्वंभर विद्यमान सगळीकडे आहेच आहे, विश्वात भरून आहे. पण भाग्य कळे, सगळ्यात भाग्य कशाचं जर असेल तर भगवंताला ओळखणं, त्याला मिळवणं. तुमचे बंगले किती आहेत, गाड्या किती आहेत, पैसे किती मिळवले, बँक बॅलन्स किती आहे, त्याला संत भाग्यवान समजत नाहीत. ज्याच्याजवळ दैवी गुणसंपत्ती आहे, जो भक्त आहे, योगी आहे, तो भाग्यवान. कारण त्यांनी नेमका मार्ग धरलेला आहे. नरजन्मात येऊन त्याला लक्षात आलेलं आहे आपल्याला काय करायचं ते, त्याला भाग्यवान. आणि त्या म्हणतात, ज्याचा कुणाचा रामावर विश्वास नाही, त्याच्याबद्दल आदर नाही, प्रेम नाही, भक्तिभाव नाही, असं जर असेल तर तया पामरा, त्या पामराला बाधिजे सर्व काही. त्याला सर्व काही बाधतं, सर्व संकटाशी सामना करावा लागतो. कारण त्याच्या पाठीमागे शक्ती नाहीच कोणाची. भक्ताला कसं असतं, राम आहे माझ्या पाठीशी. त्याही असलं ना तर राम बघेल मी आहे असं त्याला असतं. पण ह्याला तसं नसल्यामुळे तया बाधिजे सर्व काही, त्याला सर्व संकटाशी सामना द्यावा लागतो. संकट येतच असतात, परंतु भक्ताला धैर्य असतं, जिद्द असते, आधार असतो. ह्याला आधार कशाचा? कुणाचाच आधार नाही. आणि जे आधार तो समजत असतो ते खरे नसतात, ते तकलुपी असतात. त्यामुळे त्या आधारावर भरोसा नाही. खरा आधार परमेश्वरात. अहो जा नरा राम विश्वास नाही, तया पामरा बाधिजे सर्व काही. मग आता काय करायचं? त्यांनी काय करायला पाहिजे? महाराज तो स्वामी कैवल्यदाता. हा स्वामी आहे, सर्व विश्वाचा धनी आहे, आणि कैवल्यदाता आहे. मोक्षाचं दान करण्याची सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. आणि जीवाला खरा आनंद मोक्षात आहे. मी आत्मा हा बोध करून घेण्यात आनंद आहे, हा अनुभव घेण्यात आनंद आहे. ते जे मिळवून द्यायचं काम आहे तो हा स्वामी करतो आहे. महाराज तो स्वामी कैवल्यदाता. आणि असा हा असताना आपण त्याच्याकडे पाठ फिरवली, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, किंबहुना तुच्छतेनं त्याच्याकडे बघितलं, देव काय करणार आहे, राम काय करणार आहे, मी काय तो करणार आहे. अनेक कर्तृत्ववान माणसांना हा अभिमान असतो, अहंकार असतो की देवबीव काही नाही, सब कुछ झूठ आहे. आता या विज्ञानाच्या जगामध्ये त्याला काही अर्थ नाही आहे. पण विज्ञान जरी म्हटलं तरी त्याला लिमिटेशन्स आहेत, मर्यादा आहे. काही एका मर्यादापर्यंत विज्ञान काम करतं, नाना प्रकारचे शोध काम करतात, पण कुठं ना कुठंतरी त्यांना थांबावं लागतं. किती विज्ञान केलं तरी त्यांनी कुणाला अमर केलं नाही. मृत्यू अडोळ आहे कुणालाही आलं तरी. तुम्ही फार तर जरा जीवन लांबवाल, काही कराल, पण खरं नव्हे ते. त्यामुळे शेवटी त्याला जो मोक्ष देणारा काम आहे हा स्वामी राम करणार आहे. महाराज तो स्वामी कैवल्यदाता, वृथा वाहणे देह संसार चिंता. तो जर आपल्या पाठीमागं आहे तर देहाची आणि संसाराची चिंता कशाला करायची? ठीक आहे, देहाला असं असं झालं झालं, त्याच्या त्याच्या पूर्वकर्माप्रमाणे तो भोग त्याच्या वाट्याला आलेला आहे, तो त्याचा भोगायचा आहे. आणि संसाराची चिंता, संसार जन्माला आलं की संसार मागं लागला, तोही करायचा आहे, पण त्याची चिंता करायची नाही. मग देहाचीसुद्धा चिंता करायची नाही. असं असं झालं ठीक आहे, त्याला काय हवं असेल ते उपचार करा, पण तरी शेवटी मृत्यू हा जो आहे हा जेव्हा येणार आहे तेव्हा उषा पायथ्याची जरी डॉक्टरांची पलटण उभी केली तरी तो जाणार, तो जाणारच. त्याला वाचवणं, त्याला थांबवणं कुणाच्याही हातात नाही आहे. त्यामुळे काही गोष्टी ह्या परमेश्वराच्याच हातात आहेत, हे तरी निदान मानावं आणि त्याला शरण जावं. आणि आपल्या हातात जेवढं आहे तेवढं आपण करायचं आहे. जे आपल्याकडे काम आलेलं आहे ते काम आपल्याला करायचं आहे, पण तथापि मर्यादा लक्षात ठेवायच्या आहेत की ह्याला मर्यादा आहे. आणि अमर्याद शक्ती जी आहे ती भगवंताची आहे. त्यामुळे अशा काही काही घटना घडलेल्या आहेत संतांच्या जीवनात. डॉक्टरनी ज्याला सोडलेलं आहे की हा काही होणार नाही, तेव्हा संत म्हणले आणखीन एक सत्ता आहे वरती, ती करेल काहीतरी, सांगता येत नाही ती काय करेल ती. तशी जर सत्ता त्याच्या पाठीशी असेल तर नेम नाही, त्याच्यातूनही तो उठेल, पुन्हा उभा राहील, काही करायला लागेल. त्यामुळे तो जो आहे त्याला धरायचा, ते सोडून तू देहाची आणि संसाराची चिंता कशाला करायला पाहिजे? त्यामुळे जे धरायचं ते त्याला धरायचं, तो आधार आहे आपल्याला, असं लक्षात ठेवायचं. आणि त्याला धरून मग व्यवहाराच्या पातळीवर ज्या काही गोष्टी आपल्याला करायच्या असतील तेवढ्या जरूर करावा, पण लक्ष त्याच्याकडे ठेवावं. म्हण अहो जाणारा राम विश्वास नाही, तया पामरा बाधिजे सर्व काही. महाराज तो स्वामी कैवल्यदाता, वृथा वाहणे देह संसार चिंता. जय जय रघुवीर समर्थ.